नमस्कार, मी सचिन खेडेकर। पुत्रजन्माचा आनंद केवढा! आपल्या घरात बाळ येतं तेव्हा आपणही किती हरखून जातो, त्याचे किती लाड करतो, त्याला सगळ्या सुखसोयी द्यायच्या असं ठरवून टाकतो। तसंच वातावरण शिवनेरीवरही होतं। त्यात शहाजीराजे एवढे बडे सरदार, त्यांचा रुबाब तो केवढा! त्यामुळं बाळ शिवाजीवर असाच लाडाचा कौतुकाचा वर्षाव व्हायला लागला होता। गडावरचे सगळेच या कोड कौतुकात रमले होते। शहाजीराजे शिवनेरीपासून दूर असत, परगण्याचा कारभार मोहिमा या सगळ्यात व्यस्त असत। आजही असं चित्र दिसतंच की वडील नोकरीनिमित्त इतर शहरात किंवा अगदी परदेशात राहतात, कुटुंबापासून दूर, कुटुंबासाठी झटत असतात, आणि अशा वेळेस मुलांची सगळी जबाबदारी आई पार पाडते। तसंच जिजाबाई देखील शिवबांना मोठं करण्याची जबाबदारी पेलत होत्या। पण नुसतं कोड कौतुकांवर थांबणाऱ्या जिजाबाई नव्हत्याच। पाळण्याला झोके देताना सुद्धा त्या स्वप्न बघत होत्या भविष्यातल्या घोडदौडीची, लढायांची, पण सुलतानाचा सरदार म्हणून नाही, तर हिंदवी स्वराज्याच्या राजा शिवाजीची। ही स्वप्न जिजाऊंनी सत्यात कशी आणली ते मी सचिन खेडेकर तुम्हाला पुढे सांगणारच आहे। बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय!